The
पर ये मेन
मैन मंत्री वाज शॉक्ड
शॉक्ड वेरी गुड
यू योर मैज इफ इफ
मैजिस्ट्री
वॉट हैव यू वो
द नेक्स्ट टाइम जहाँ जहाँ राउंड द आणि प मध्ये होणार त्यामुळे मारणार ओके
द ऑन
डन बी वाय अरे एवढ्यांदा वाचतो ना साईट वर बी वाय
बाय द एंड यू
विल असत हे असं असं लिहिलं असेल ना तर विल लिहिलेलं असत
विल हॅव टू
पे
Her over fifty lakhs.
Fifty lakhs. काय चाललंय हे आपलं 50 lakhs काय द्यायचे त्याला
पैसे
नाही काय याचे र पासून काय द्यायचंय
फिफ्टी लॅक रुपीज
ओके झालं